आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. गोंय विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आयच्यान सुरू जाता. 27 मार्च मेरेन चलपी ह्या अधिवेशनांत आज पयल्याच दिसा मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत 2026-27 अर्थीक वर्साचो अर्थसंकल्प सादर करतले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या फाटभुंयेर आपणे गोंयकारां कडल्यान सुचोवण्यो मागयल्ल्यो. आपल्याक 2193 सुचोवण्यो आयल्यात अशी माहिती गोवा फॉरवर्ड पक्षाचे मुखेली आनी फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय हांणी दिली. लोकांचे हे प्रश्न आपूण मांडटलो अशें तांणी सांगले.
सेफ स्टेटमेंट अग्रीड. They should be safe on the streets, safe on the beaches. Their money should be safe, whether it is at their home or even with Tirumala. So Tirumala nahi ti te paise safe aspar jaye ashe lokan jaye pun ashe jayna. Gonche कर्ज वाढत आहा. 34,000 कोटीचे कर्ज पावना. या 2193 सजेशना मेळ्या. ही सजेशना म्हणल्यार एक इट इज अ स्ट्रॉंग इंडक्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट. आणि हो गव्हर्नमेंट लोक असे धरतात की सरकार होस्टाईल, एरोगंट, ओपेक, कायच ट्रान्सपरन्सी ना, किद्यानच रिएक्टिव्ह, रिव्हेंजफुल आणि डिसकनेक्टेड.
गोवा खाजण संरक्षण आणि पुनर्संचयन विधेयक सादर केला. ते चालीक लावपाची मागणी सरकाराकडे करतले अशी माहिती रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकार हांणी दिल्या.
एग्रीकल्चर प्रोटेक्शन एक्ट जे आसा, बील आसा ते घातलेले आसा. आणि हे व्हेरी इम्पॉर्टंट बील म्हणल्यार इतिहासान जेव्हा आम्ही पळता की गोय स्वतंत्र झाले, स्वतंत्र जाऊन जे खासदाचे विषय जे असा ते केन्नाच जो बील असा ते केन्नाच घेऊन पावना. आणि त्याकात लागून आज आम्ही इंट्रोड्यूस करता द गोवा खाजन लँड प्रोटेक्शन रिस्टोरेशन अँड मॅनेजमेंट बील 2026.
मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी काल शिरगांवां लयराय देवीच्या जात्रेच्या फाटभुंयेर प्रत्यक्ष भेट दिवन खबरदारीचे उपाय तशेंच हेर तयारी विशीं नियाळ घेतलो. अंदू 21 एप्रिलाक लयराय देवीची जात्रा जातली. पोरू जाल्ल्या चेंगरा चेंगरीच्या फाटभुंयेर अंदू सरकारान ह्या जात्रे खातीर खासा लक्ष दिवन सुरक्षा तशेंच सोयीस्कर उपाय येवजण्यो भाविकां खातीर आंखल्यात.
लयराय देवीक नमन करता. ज्या पद्धतीक इन्सिडंट फाटले फावटी जालो त्या खातीर तो इन्सिडंट परत केन्नाच जावचो ना. मेजर प्रिकॉशन घेवपाच्या दृश्टीन म्हणजे एडमिनिस्ट्रेशनातले कलेक्टरा पासून सगळे जाण इन्क्लुडींग आमचो लोकल एमएनए पेमेंट विशय खबरदार आसा. सो सरकार सगळ्या तरेची प्रिकॉशन जी आसा ही 100% आपल्या पर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करपाक जाय ते घेतले. आणि त्याच बरोबर लॉ एन्फोर्समेंट करपा खातीरही प्रिकॉशन्स घेवपाक जाय टेम्पररी बॅरिगेटी आणि ज्या जाग्यात ती बी आम्ही घेऊन थारायला.
मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी काल मंत्रालयान डिजिटल टॅक्सी पॉलिसी विशीं येरादारी खातें तशेंच गोंयच्या 35 टॅक्सी संघटनांच्या जाळवणदारां बरोबर आपयल्ली बसका खंयच्याच निश्कर्षा विणेव जाली. डिजिटल एप बेस्ड टॅक्सी सेवेक टॅक्सी संघटनेच्या जाळवणदारांनी विरोध केला.
इतलेच झाले की त्यांच्यानी किती पॉलिसी हाडपास सोदता किंवा हाडपास जाय खंयच्यानी सांगला की एका प्लॅटफॉर्मार येवपास जाय सगळे. आम्ही त्याला सजेशन लागता की तुम्ही जे गोवा मायल्स असा आणि दुसरा एप असा तो स्क्रॅप करा पहिली, त्याच्या उपरांत किती ते करूया म्हणा. दुसरी गजल आमकां जो मेर आम्ही पुढे विचारना कित्याक आमचे सगळे टॅक्सीकार येवना. जो मेर सगळे टॅक्सीकारक कॉन्फिडन्सान घेना तो मेर आम्ही सजेशन आणि किती ते घेऊक शकना. सो इतल्याच गजाली खातीर हे आता संबंधित मिटींग आपल्याला त्याच्या पहिली सगळ्यांक अवेअरनेस करता किती झाला आणि किती असा हे तुमच्या माध्यमातून हांवें सांगला.
इतले मजगती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी या विशीं उलयतना गोंयांत येवपी पर्यटकांक तशेंच टॅक्सी वेवसायिकांक येरादारी सेवा दितना येवपी प्रस्न सुटावे करपाच्या हेतान डिजिटल माध्यम गरजेचे आसा अशें म्हळां.
ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाक तीग जाणांची सावंत, एडवीन आणि तार तीग जाणांची कमिटी सांगला. सोमारची तेंची मिटींग दवरल्या. सो मिनिमम 1 तारीख 10-12 जाण त्यांच्या आणि आमचे तीग जाण ऑफिसर त्यांच्या सगळ्या प्रॉब्लेम्स परत एकदा त्यांच्या कडे सांगते जे सोडोवपाक मेळटा ते विदीन 1-10 दिसां भितर स्टेप बाय.
गोवा कॅज्यू फेस्ट 2026 अंदू 10-12 एप्रील मजगती पणजेन दयानंद बांदोडकार मैदानाचेर जातले. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत या महोत्सवाचे उक्तावण करतले अशी माहिती गोंय रान उदरगत महामंडळाच्यो अध्यक्षा आनी पर्येच्यो आमदार देविया राणे आनी पणजेन घेतिल्ल्या पत्रकार परिषदेन दिल्या. वेधशाळेन उक्तायल्या अदमासा प्रमाण आज राज्यांत चडांत चड तापमान 33-34 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 24-25 डिग्री सेल्सियस आसपाची शक्यताय आसा. आयसीसी दादल्यांच्या T20 क्रिकेट विश्वचषकान काल राती मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमान जाल्ल्या दुसरे सेमीफायनलीन भारतान इंग्लंडाक 7 धावण्यांनी हरोवन फायनलीन पाऊल घाले. आयतारा अहमदाबादांतल्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर जावपा आशिल्ल्या फायनलीन भारत न्यूझीलंडा आड खेळटलो. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशिक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7:00 वरां.